खंड चौथा प्रकरण 44 वकिली संबंधीची काही स्मरणे। हिंदुस्थानात आल्यानंतर माझ्या जीवनाला कशी वळणे मिळाली त्याच्या वर्णनावर येण्यापूर्वी मी जाणून बुजून सोडून दिलेल्या काही भागांपैकी थोडासा येथे देण्याची जरुरी भासत आहे। कित्येक मित्रांनी वकिलीच्या वेळच्या किंवा वकिली या नात्याने आलेल्या अनुभवांची मागणी केली आहे। ही स्मरणे इतकी काही आहेत की लिहित बसल्यास त्यांचेच एक पुस्तक होऊन जाईल। असली वर्णने मी कल्पिलेल्या मर्यादेबाहेर पडतात, पण कित्येक जी सत्यासंबंधीचीच आहेत ती देणे कदाचित अनुचित म्हणता येणार नाही। मला आठवते त्याप्रमाणे मी तर हे पूर्वी दर्शविले आहे की वकिलीच्या धंद्यात मी कधी असत्याचा आश्रय केलेला नाही आणि वकिलीचाही मोठा भाग केवळ सेवेसाठीच अर्पिलेला होता व त्याच्याबद्दल मी खर्चापलीकडे काहीही घेत नसे। कित्येक वेळा खर्चही स्वतः करीत असे। माझी समजूत होती की याबाबतीत एवढे विधान केले म्हणजे पुरे झाले, पण मित्रांची मागणी याहून अधिक आहे। त्यांना वाटते की सत्यपालनाच्या प्रसंगाचे मी साधारणपणे जरी वर्णन केले तरी वकिलांना त्यातून काहीतरी जाणण्यालायक मिळेल। वकिलीच्या धंद्यात खोटे बोलल्याशिवाय चालायचेच नाही असे मी विद्यार्थी दशेत असतानाही ऐकत असे। मला तर खोटे बोलून प्रतिष्ठाही मिळवायची नव्हती किंवा धनही कमवायचे नव्हते, त्यामुळे त्या गोष्टीचा माझ्या मनावर परिणाम होत नसे। दक्षिण आफ्रिकेमध्ये याची कसोटी अनेक वार झाली। मला कळत असे की प्रतिपक्षाचे साक्षीदार पढविलेले आहेत आणि मी अशिलांना किंवा साक्षीदारांना खोटे बोलण्यास यत्किंचित उत्तेजन दिले तरी माझ्या अशिलांचा जय होईल, पण मी नेहमीच हा मोह बाजूला सारित असे। मला फक्त एकच असा प्रसंग आठवितो की जेव्हा अशिलाचा खटला जिंकल्यानंतर मला शंका आली की अशिलाने मला फसविले असावे। माझ्या मनातही नेहमी असेच असे की अशिलाचा पक्ष जर खरा असेल तर त्याचा जय व्हावा आणि खोटा असेल तर पराजय व्हावा। फी घेतेवेळी फीचा दर कधीही जय किंवा अपजयानुसार नक्की केल्याचे मला स्मरत नाही। अशील हरो किंवा जिंको, मी तर नेहमी मेहनतानाच घेत असे। जय झाला तरीही तेवढ्याचीच उपेक्षा असे। अशिलाला सुरुवातीला सांगून टाकीत असे की तुमचा पक्ष खोटा असेल तर माझ्याकडे येऊ नका, साक्षीदाराला पढविण्याचे काम माझ्याकडून घडेल अशी कधीही आशा बाळगू नका। शेवटी माझा लौकिक असा पसरला की खोटे खटले माझ्यापाशी येतच ना। असले अशिलही माझ्यापाशी होते की आपले चोख खटले माझ्यापाशी आणीत आणि ज्यात थोडीशी शंका असेल तर ते इतर वकिलांकडे घेऊन जा। एक प्रसंग आला की जेव्हा माझी फार सक्त परीक्षा झाली। माझ्या खास परिचित अशिलांपैकी एकाचा हा खटला होता, त्यात जमा खर्चाच्या पुष्कळ भानगडी होत्या। खटला फार लांब काळपर्यंत चालला होता, त्याचे काही काही भाग अनेक निरनिराळ्या कोर्टात गेले होते। शेवटी कोर्टाने एक जमा खर्चातील तज्ज्ञ पंच म्हणून नेमला व हिशेबाचा भाग त्याच्याकडे सोपविण्यात आला। पंचाचा ठराव परिपूर्णपणे माझ्या अशिलाच्या तर्फेचा होता, पण त्याच्या हिशेबात एक बारीकशीच पण महत्वाची चूक राहून गेली होती। जमा व खर्च यांच्या बाजू पंचाच्या नजरचुकीने उलट्या मांडल्या गेल्या होत्या। विरुद्ध पक्षाने पंचाचा ठराव रद्द करण्याबद्दल कोर्टाकडे अर्ज केला। अशिलातर्फे मी दुय्यम वकील होतो। पंचाची चूक थोरल्या वकिलांच्या ध्यानात आली होती, पण त्यांच्या मते पंचाची चूक कबूल करायला पक्षकार बांधलेला नव्हता। आपल्या विरुद्ध असलेली हकीकत कबूल करायला कोणताच वकील बांधलेला नाही असा त्यांचा स्पष्ट अभिप्राय होता। मी म्हटले, या खटल्यात राहून गेलेली चूक कबूल केलीच पाहिजे। थोरले वकील म्हणाले, तसे केल्यास कोर्ट सबंध ठराव रद्द करील असाही पूर्ण संभव आहे आणि कोणताही शहाणा वकील आपल्या पक्षकाराला असल्या धोक्यात घालणार नाही। मी तरी हा धोका घ्यायला कधीच तयार होणार नाही। खटला सबंध उलटला तर अशिलाला कितीतरी खर्चात पडावे लागेल आणि एवढे करूनही अखेर निकाल काय होईल ते तरी कोणी सांगावे। या संभाषणाच्या वेळी अशील हजर होते। मी म्हटले, अशिलांनी व आपण दोघांनीही असले धोके पत्करले पाहिजेत। आम्ही कबुली दिली नाही तरी कोर्ट चुकीचा ठराव चूक लक्षात आल्यानंतर कायम राखीलच याची तरी खात्री कोठे आहे, आणि चूक सुधारित असता अशिलाला नुकसान झाले तर त्यात हरकत वाटण्याजोगे काय आहे। पण आम्ही चूक कबूल करू तर ना, थोरले वकील म्हणाले। आम्ही नाही कबूल केली म्हणून कोर्टाला ती सापडणार नाही किंवा विरुद्ध पक्ष ती शोधून काढणार नाही अशी तरी खात्री कोठे आहे, मी जबाब दिला। तर मग हा खटला तुम्ही चालवाल? चूक कबूल करण्याच्या अटीवर मी त्यात हजर राहायला तयार नाही. बडे वकील दृढतापूर्वक म्हणाले. मी नम्रपणे म्हटले, तुम्ही उभे राहणारच नसाल तर मग अशिलांची तशी इच्छा असल्यास मी उभा राहण्यास तयार आहे. चूक कबूल करायची नसेल तर माझ्याकडून या खटल्यात काम होणे अशक्य दिसते. एवढे बोलून मी अशिलांकडे पाहिले. ते काहीसे पेचात पडले. खटल्यामध्ये मी सुरुवातीपासूनच होतो. अशिलांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. माझा स्वभाव ते परिपूर्णपणे जाणत होते. त्यांनी सांगितले, बरे तर तुम्हीच कोर्टात उभे राहा, चूक कबूल करा. नशिबी हरण्याचे असेल तर हरू, सत्याचा वाली ईश्वर तर आहेच ना. मला बरे वाटले. याहून अन्य जबाब मिळेल अशी माझी अपेक्षाही नव्हती. थोरल्या वकिलांनी मला पुन्हा बजावले व माझ्या हट्टाबद्दल माझी कीव केली आणि धन्यवादही दिले. कोर्टात काय घडले ते पुढे पाहू.